चीनीमंडी.com पॉडकास्ट।
चांदपूर साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची सुरुवात। रविवारी चांदपूर साखर कारखान्यामध्ये गाळप हंगामाचा शुभारंभ आमदार कमलेश सैनी आणि यूपी कोऑपरेटिव्ह बँक लखनौचे डायरेक्टर इंदू सिंग यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमावेळी मनसूरपूर गावातील निवासी कालू सिंग या शेतकऱ्याच्या ऊसाचे वजन सर्वात प्रथम करण्यात आले। साखर कारखाना व्यवस्थापनाकडून त्यांना सन्मानित करण्यात आले, तर भाकीव कार्यकर्ते पूजनामध्ये सामील झाले। पण साखर कारखाना व्यवस्थापन आणि आमदार यांच्याकडून ऊस थकबाकीबाबत योग्य उत्तर न मिळाल्याने कारखाना प्रशासनाकडून आयोजित भोजवर बहिष्कार घालण्यात आला। महिपाल सिंग, लुधियान सिंग, रामपाल सिंग, शिशपाल सिंग, दलेल सिंग, कल्याण सिंग, राजवीर सिंग आदी भाकीव कार्यकर्ते उपस्थित होते।